los sonidos, ¿no?
Terang siapa yang mencintai kehidupannya akan mengalami sendiri berbagai macam.
آنکه به زندگی عشق می‌ورزد خویشتن را در چند گانگی دیگران
باشد. زنده شخص اپنی زندگی میں دوسروں سے تجربہ حاصل کرتا ہے.
Ти любиш життя та пізнає себе в різноманітності.
Зармаш стабілю, мозка.
Jaag,
बीमारों का ढेर लग जाएगा, एक जाएगा दूसरा आएगा।
Platz machen in erster Linie die Menschen mit ihren Aktivitäten.
Wie ein Leben nicht mehr über sich selbst entscheiden kann.
ऑर्डर ऑर्डर मिलॉर्ड माझ्या अशिलाच्या वतीने
एकूण
9 साक्षीदार नंतर आता 10 साक्षीदार म्हणून मी माझ्याच अशिलाला बोलवत आहे। साक्षीदाराला
वैद्यकीय मदतीची गरज असल्यास खटल्याची सुनावणी माफी मिलॉर्ड अशिलाची ही स्थिती
एकदा मी पकडून मी प्रश्नाचे संशय होत होतं। Атмосфера очень открытая такая.
Это вся институт атмосфера.
Очень, очень.
Opdager sig selv i mødet med det andet.
Nej, for den er jeg til det
andet. Det er en plads i mitteleuropæischen eller nordeuropæischen Raum. Auch Wasser eine wichtige Rolle, Klima, Sonne und so weiter. Oder Palazzo Pubblico in Siena, da kann sich das ist dort. Dort sind trotzdem sehr lebendig. Und möglicherweise, weil die Leute auch dort sehr optimistisch und aktiv auf dem Raum lassen. Und der Raum ist keine Fata Morgana in diesen Gegenden. Und man geht nicht herum, um die Blumen anzuschauen. Man lebt das Leben aktiv. Und da erwarte ich schon, dass am 7. Platz, sobald mehrere Menschen auch zusammenkommen, dass der Platz auch wesentlich lebendiger wirken wird.
Kono Riv di Pekamer, Corco Lopez an Busti Peveresco.
अपनी मोहब्बत कभी कम न हो चाहे जहां भी सनम तुम रहो अपनी मोहब्बत सच है अगर मिलके रहेंगे सनम
Qui aime la vie en fait soi-même l'expérience dans la vie d'Aïmé.
Eso pasó en incluso, eso lo digo siempre, la neta lo
Ya ilahi
Thank you. مستقل ومستقل نهار
senza la immagine
živeći sebe u
Yeah. leven lief heeft, ontdekt zichzelf in de verscheidenheid der
Thank you.
να δικαιωθεί το κρίκο και ακόμα και το κρίκο που θα πάρει το κρίκο και 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 το κρίκο
Thank you. internet, of dat faxen.
Dat faxen, internet,
dat is het snelle woord.
Oder Pirivisti.
Die kommen zu uns, sonst kommt einer Schubsch oder irgendwas und sagt, ihr habt noch kein Internet.
Oder haben Sie nicht?
Sá sem elskar lífið kynnist sjálfum sér í fjölbreytileika náungans.
Kes armastab elu, oskab end näha maailma paljusus.
Kui lubid žitja, to piznaje sebe v riznomanitnosti inši.
Thank you.
Yaşamı seven, hayatında çok yönünde kendini keşfedin.
Domine život, pozná sám sebe.
Ay, şey, dön, yürü.